खंड चौथा प्रकरण सोळावे प्लेग दोन। अशा तऱ्हेने घराचा आणि रोग्यांचा ताबा घेतल्याबद्दल म्युनिसिपाल्टीच्या सेक्रेटरीने माझे आभार मानले आणि प्रांजळपणे कबूल केले की अशा तऱ्हेच्या प्रसंगी लगेचच्या लगेच आम्ही व्यवस्था करण्याची साधनसामग्री आमच्यापाशी नाही। तुम्हाला लागेल ती मदत मागा, शक्य असेल तेवढी टाउन काउन्सिल देईल। परंतु योग्य इलाज करण्याबाबत दक्ष असलेल्या त्या म्युनिसिपाल्टीने प्रसंगोचित उपाय योजण्याच्या कामी बिलकुल दिरंगाई केली नाही। त्यांनी दुसऱ्याच दिवशी एक रिकामे पडलेले गोदाम माझ्या हवाली केले आणि रोग्यांना त्यांच्यामध्ये घेऊन जाण्याबद्दल सुचविले। ते साफ करण्याची जबाबदारी म्युनिसिपाल्टीने उचलली नाही। घर ओंगळ आणि कचऱ्याने भरलेले होते। आम्ही स्वतः ते साफ केले, दानशील हिंदी लोकांच्या मदतीने खाटा वगैरे जमवल्या आणि लगेचच तात्पुरते एक इस्पितळ सुरू केले। म्युनिसिपाल्टीने एक नर्स पाठविली व तिच्याबरोबर ब्रँडीची बाटली व रोग्यांना जरूर पडणाऱ्या इतर वस्तूही पाठविल्या। डॉक्टर गॉडफ्रेवरील जबाबदारी कायम राहिली। नर्सला आम्ही विशेष करून रोग्यांना शिवू देत नसू। नर्स स्वतः शिवायला तयार असे, स्वभावाने भलीबाई होती, परंतु तिच्यावर भलताच प्रसंग येऊ नये अशाबद्दल आम्ही जपत असू। रोग्यांना वरचेवर ब्रँडी देण्याबद्दल आम्हाला सूचना मिळाली होती। नर्स आम्हालाही संसर्ग बाधू नये अशासाठी थोडी थोडी ब्रँडी घेण्यास सुचवित असे आणि स्वतःही घेई। आमच्यापैकी तरी कोणी ब्रँडी घेण्यास तयार नव्हतेच, माझा तरी रोग्यांनाही ब्रँडी देण्यावर विश्वास नव्हता। तिघे रोगी ब्रँडीशिवाय चालविण्यास आणि मला मातीचे प्रयोग करू देण्यास तयार होते। डॉक्टर गॉडफ्रेच्या परवानगीने मी त्यांच्या डोक्यावर व छातीवर जेथे दुखत होते तेथे मातीचा लेप देण्याचा प्रयोग केला। या तिघा रोग्यांपैकी दोघे बचावले, बाकीचे सर्व रोगी गमावले। 20 रोगी तर त्या गोदामातच अंत पावले। इकडे म्युनिसिपाल्टी अन्य व्यवस्था करीतच होती। जोहानिसबर्ग पासून 7 मैलांवर एक लॅझरेटो म्हणजे सांसर्गिक रोगांचे इस्पितळ होते। तेथे तंबू उभारून त्यात या तिघा रोग्यांना घेऊन गेले। प्लेगने आणखी कोणी लागल्यास त्यांनाही तेथेच नेण्याची व्यवस्था केली होती। आमची त्या कामातून मोकळीक झाली। थोड्याच दिवसानंतर आम्हाला खबर मिळाली की त्या भल्या नर्सला प्लेग झाला आणि त्यातच तिचा देहांत झाला। ते दोघे रोगी वाचले आणि आम्हाला संसर्ग बाधला नाही याचे कारण काय ते कोण सांगू शकणार। परंतु मातीच्या उपचारावरील माझी श्रद्धा आणि औषधाच्या कामीही दारूचा उपयोग करण्याबद्दलची माझी अश्रद्धा ही दोन्ही दृढ झाली। मला माहीत आहे की ही श्रद्धा आणि अश्रद्धा दोन्ही निराधार असतील, परंतु माझा त्यावेळी झालेला आणि अजूनपर्यंत टिकून राहिलेला ग्रह मी बदलू शकत नाही आणि म्हणूनच या प्रसंगी त्याचा उल्लेख करणे मला आवश्यक वाटते। हा प्लेग उद्भवल्यानंतर लगेच मी वर्तमानपत्रांमध्ये लोकेशन स्वतःच्या ताब्यात आल्यानंतर म्युनिसिपाल्टीने विशेषच प्रकारे दाखवलेली बेदरकारी व प्लेगचा प्रादुर्भाव याबद्दल म्युनिसिपाल्टीला ठपका देणारे कडक पत्र प्रसिद्ध केले। त्या पत्रामुळे मला मिस्टर हेन्री पोलाक लाभले। ते पत्र मरहूम जोसेफ डोप यांच्या मुलाखतीलाही काही अंशी कारणीभूत झाले। मागे गेलेल्या प्रकरणांमध्ये मी उल्लेख केलाच आहे की एका निरामिष भोजनगृहामध्ये मी जेवायला जात असे। तेथे माझी मिस्टर आल्बर्ट वेशशी ओळख झाली। रोज संध्याकाळी आमची त्या खाणावळीत गाठ पडे व भोजनोत्तर आम्ही बरोबर फिरायला जात असू। वेस्ट हे एका लहानशा छापखान्यात भागीने काम करीत असत। त्यांनी वर्तमानपत्रात माझे प्लेग संबंधीचे पत्र पाहिले आणि जेवतेवेळी खाणावळीत मात्र मी दिसेना त्यावरून ते घाबरले। मी व माझ्या जोडीच्या सेवकांनी प्लेगच्या दिवसांत आहार कमी केला होता। फार दिवसांपासून मी पद्धत ठेवली होती की साथीचे दुखणे असेल तेव्हा पोटावर भार कमी पडेल तेवढा चांगला। म्हणून मी संध्याकाळचे जेवण बंद केले आणि दुपारी इतर जेवणाऱ्यांना लेशमात्र धोका राहू नये म्हणून इतर कोणी नसतील अशावेळी जाऊन जेवून येत असे। भोजनगृहाच्या मालकाशी माझा दाट परिचय होता। त्याला मी सांगून ठेवले होते की प्लेगच्या रोग्यांची शुश्रूषा करीत असल्यामुळे इतरांशी शक्य तेवढा कमी संबंध ठेवू इच्छितो। अशा तऱ्हेने मी खाणावळीत न दिसल्यामुळे दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी सकाळच्या प्रहरी मी बाहेर निघण्याच्या तयारीत गुंतलो होतो। इतक्यात वेस्टनी खोलीचे दार ठोठावले। दार उघडताच वेस्ट म्हणाले, तुम्ही खाणावळीत दिसला नाही, त्यामुळे मला धास्ती वाटू लागली की न जाणो तुम्हाला तर काही झाले नसेल, म्हणून यावेळी तरी तुम्ही नक्की भेटणार या समजुतीने आलो. माझ्याकडून काही मदत होण्यासारखी असेल तर सांगा, मी रोग्यांच्या शुश्रूषेलाही तयार आहे. तुम्हाला माहीतच आहे की माझ्यावर स्वतःचे पोट भरण्यापलीकडे कसलीच जबाबदारी नाही. मी वेसचे आभार मानते. मी विचार करायला एक मिनिटही घेतल्याचे मला स्मरत नाही. मी म्हटले, तुम्हाला मी नर्स म्हणून तर घेणार नाहीच, आणखी रोगी आले नाहीत तर आमचे काम एक दोन दिवसातच खलास होईल. तरी पण एक काम आहे खरे. ते कोणते? तुम्ही डर्बनला जाऊन इंडियन ओपिनियनच्या छापखान्याची व्यवस्था हाती घ्याल का? मदनजीत तर सध्या येथे कामात गुंतले आहेत, तिकडे कोणीतरी जायला पाहिजेच आहे. तुम्ही गेला तर माझी त्या बाजूची काळजी पूर्णपणे हलकी होईल. वेस्टनी उत्तर दिले, माझ्या गळ्यात छापखाना आहे हे तुम्हाला माहीतच आहे. 99% मी जायला तयार होईन. अखेरचा जबाब आज संध्याकाळपर्यंत दिला तर चालेल ना? तुम्हाला फिरायला यायला सवड झाली तर त्याचवेळी बोलू. मला आनंद झाला. त्याच दिवशी संध्याकाळी थोडे बोलणे झाले. वेस्टला दरमहा 10 पौंड पगार आणि छापखान्यात काही नफा राहिल्यास त्याचा अमुक भाग देण्याचा ठराव झाला. वेस्ट पगारासाठी जातच नव्हते, त्यामुळे तो प्रश्न त्यांच्यापुढे नव्हता. दुसऱ्याच दिवशी रात्रीच्या मेलने वेस्ट स्वतःची वसुली माझ्याकडे सोपवून डर्बनला जायला रवाना झाले. तेव्हापासून ते मी दक्षिण आफ्रिका सोडीपर्यंत माझ्या सुखदुःखांचे भागीदार राहिले. विलायतेच्या एका परगण्यातील लाऊथ नामक गावातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले, वाढलेले, शाळेतील सामान्य शिक्षण घेतलेले, पण अनुभवाच्या शाळेत अंग मेहनतीने शिकून तरबेज झालेले, पवित्र, संयमी, ईश्वराला भिवून चालणारे परोपकारी इंग्रज गृहस्थ. मी वेस्टना ओळखीत आलो आहे ते नेहमी याच स्वरूपात. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा परिचय आपल्याला यापुढील प्रकरणात होणारच आहे.